नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो आणि भावांनो, मी चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाचा महायुतीचा उमेदवार किशोर गजानन जोरगेवार बोलतोय. आपल्या देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांची विशाल जनसभा 12 नोव्हेंबर रोजी पिंपळनेरी रोड चिमूर या ठिकाणी आयोजित केलेली आहे. तरी मी आपल्यास नम्र विनंती करतो की माननीय नरेंद्र मोदीजींच्या सभेसाठी आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून विकसित भारताच्या विकसित महाराष्ट्राचा संकल्प पूर्ण करूया. आपल्याला विनंती आहे की आपण या जनसभेसाठी उपस्थित राहून समर्थन रूपी आशीर्वाद द्यावा. धन्यवाद.